50 languages.
77.
77.
Giving reasons. 3.
कारण देणे.
कारण देणे.
Why aren't you eating the cake?
आपण केक का खात नाही?
आपण केक का खात नाही?
I must lose weight.
मला माझे वजन कमी करायचे आहे.
मला माझे वजन कमी करायचे आहे.
I'm not eating it because I must lose weight.
मी तो खात नाही कारण मला माझे वजन कमी करायचे आहे.
मी तो खात नाही कारण मला माझे वजन कमी करायचे आहे.
Why aren't you drinking the beer?
आपण बियर का पीत नाही?
आपण बियर का पीत नाही?
I have to drive.
मला गाडी चालवायची आहे.
मला गाडी चालवायची आहे.
I'm not drinking it because I have to drive.
मी बियर पीत नाही कारण मला गाडी चालवायची आहे.
मी बियर पीत नाही कारण मला गाडी चालवायची आहे.
Why aren't you drinking the coffee?
तू कॉफी का पीत नाहीस?
तू कॉफी का पीत नाहीस?
It is cold.
ती थंड आहे.
ती थंड आहे.
I'm not drinking it because it is cold.
मी ती पीत नाही कारण ती थंड आहे.
मी ती पीत नाही कारण ती थंड आहे.
Why aren't you drinking the tea?
तू चहा का पीत नाहीस?
तू चहा का पीत नाहीस?
I have no sugar.
माझ्याकडे साखर नाही.
माझ्याकडे साखर नाही.
I'm not drinking it because I don't have any sugar.
मी ती पीत नाही कारण माझ्याकडे साखर नाही.
मी ती पीत नाही कारण माझ्याकडे साखर नाही.
Why aren't you eating the soup?
आपण सूप का पीत नाही?
आपण सूप का पीत नाही?
I didn't order it.
मी ते मागवलेले नाही.
मी ते मागवलेले नाही.
I'm not eating it because I didn't order it.
मी सूप पीत नाही कारण मी ते मागवलेले नाही.
मी सूप पीत नाही कारण मी ते मागवलेले नाही.
Why don't you eat the meat?
आपण मांस का खात नाही?
आपण मांस का खात नाही?
I am a vegetarian.
मी शाकाहारी आहे.
मी शाकाहारी आहे.
I'm not eating it because I'm a vegetarian.
मी ते खात नाही कारण मी शाकाहारी आहे.
मी ते खात नाही कारण मी शाकाहारी आहे.